और चाहते तो हम उन प्लेयर्स को भी है जो फिलहाल तो रिटायर हो चुके हैं, पर हम चाहते हैं कि वो फिर से एक बार पिच पर आए खेलने के लिए।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है फिर से एक बार। सचिन सचिन यही सुनने को मिलेगा हमको ग्राउंड पर, क्योंकि क्या है ना, रोड सेफ्टी वर्ल्ड T20 इस टीम में होने वाले हैं सचिन तेंदुलकर और उसके साथ बहुत सारे देशों के जो रिटायर्ड प्लेयर्स है ना वो फिर से एक बार खेलने वाले हैं। म्हणजे नांदेडकरांना विचारलं की असे रिटायर्ड झालेले कुठले लेजेंडरी प्लेयर्स आहेत ज्यांना तुम्हाला पुन्हा एकदा खेळताना बघायला आवडेल।
मी नांदेडवरून कोमल रायबोळे बोलते।
हाय कोमल।
हाय महेक, माझी इच्छा वीरेंद्र सेवाग खेळताना पाहण्याची आहे।
अच्छा, वीरेंद्रच्या बाबतीत काय आवडतं मग तुला?
म्हणजे वीरेंद्र खूप छान बॅटिंग करायचा, म्हणजे त्याची धुवाधार बॅटिंग जो करायचा ना, तर ती बॅटिंग मला खूप आवडते।
अच्छा, सचिन सोबत ओपनिंग करायचा?
हा हा, सचिन सोबत ओपनिंग करायचा।
येस, मग आता असं वाटतं की सचिन खेळणार आहे तर त्यांनीही खेळायला पाहिजे।
हो नक्की।
अजून कोण कोण आहे असं वाटतं तुला की त्यांनी असायला पाहिजे आता पुन्हा एकदा पिच वरती?
आणखीन इंटरनॅशनल मधला म्हटलं तर एबी डिव्हिलियर्स।
अरे वा वा वा, एबी डिव्हिलियर्स म्हणजे मला सुद्धा तो तितकाच जास्त आवडतो।
अरे वा, सेम टू यू।
येस, सेम पिच झालंय आपलं। अजून काय, तुला क्रिकेटच्या बाबतीतली कुठली गोष्ट आवडते सगळ्यात जास्त?
सगळे लोक खूप, म्हणजे सगळे प्लेयर खूप
फास्ट फास्ट खेळतात। अगदी म्हणजे चौके छक्के सुरू असतात कंटिन्यू तिकडे।
ते चौके छक्के पाहताना खूप मजा येते।
खरंच, म्हणजे जर का चान्स मिळाला लेजेंडरी प्लेयर्स जे रिटायर झालेत पण त्यांना बघण्याचा, तर तुम्हाला कोण खेळताना बघायला आवडेल सांगा ना 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।